अनुवाद अध्याय 32. हे आकाशा ऐक, मी काय म्हणतो ते. पृथ्वी ऐक, शब्द माझ्या मुखातले. पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिपको. तो बोध असेल जमिनीवरून खळखळणाऱ्या पाण्यासारखा, हिरवळीवर रिमझिम रिमझिमणाऱ्या पावसासारखा, झाडा झुडपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरीसारखा. मी परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन, तुम्हीही परमेश्वराची महती गा. तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण, कारण तो त्याचे सर्व मार्ग उचित आहेत. देवच खरा आणि विश्वासू, न्यायी आणि सरळ आहे. तुम्ही त्याचे मुले नाहीत, तुमची पापे त्यास मलिन करतील. तुम्ही लबाड आहात, मूर्ख आणि निर्बुद्धजन हो, परमेश्वराशी असे वागता. तो तर तुमचा पिता, निर्माण करता आणि धरता तोच आहे. आठवण करा पूर्वी काय घडले, ते अनेक वर्षापूर्वी काय काय झाले ते लक्षात आणा. आपल्या बापाला विचारा, तो सांगेल. आपल्या वडीलजनांना विचारा, ते सांगतील. परात्पर देवाने लोकांची विभागणी राष्ट्राराष्ट्रांमध्ये केली, प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या. परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होत, याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा आहे. याकोब त्यास तो वाळवंटात भणभणणाऱ्या वाऱ्याच्या वैरान प्रदेशात सापडला. त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्यास सांभाळले. इस्रायलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्रायलाला जपतो. परमेश्वरानेच इस्रायलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता. परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला. त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले. गाई म्हशींचे, शेळ्या मेंढ्यांचे लोणी आणि दूध, पुष्ट मेंढे व कोकरे, बाशानाचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्रायलांनो तुम्ही प्यालात. पण यशुरून पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला, तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला. आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला. त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढावला. खरे देव नव्हेत अशा भूतांना त्यांनी यज्ञार्पणे केली, अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली. आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले. परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला, कारण प्रजेनेच त्यास चिथवले होते. तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत. मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढावला. मूर्ती म्हणजे देव नव्हेत, क्षुल्लक मूर्ती करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एक संघ राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत मूळ राष्ट्राच्या योगे मी यांना ईर्षेस पेटवीन. माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्निप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो. मी इस्रायलावर संकट आणीन. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन. भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील. वनपशु त्यांच्यावर सोडीन. विषारी साप पसरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील, रस्त्यावर सैन्य त्यांना तलवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरुण पुरुष, स्त्रिया, लहान मुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल. लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील. इतका मी या इस्रायलांचा नाश केला असता, पण त्यांचा शत्रू काय म्हणेल हे मला माहीत आहे. आम्ही आमच्या सामर्थ्याने जिंकलो. इस्रायलांचा नाश काही परमेश्वरामुळे झाला नाही, अशी ते बढाई मारतील. इस्रायल राष्ट्र विचारशून्य आहे, त्यास समज म्हणून नाही. ते शहाणे असते तर त्यांना समजले असते, त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता. एक मनुष्य हजारांचा पाठलाग करू शकेल काय? दोघेजण 10,000 सळो की पळो करून सोडतील काय? परमेश्वरानेच या जमावाला आपल्या शत्रूच्या हवाली केले, तरच ते शक्य आहे. खंद्या दुर्गा समान असणाऱ्या परमेश्वराने त्यांना गुलामांसारखे विकले तरच असे घडेल. आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्ल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात. सदोम आणि गमोरा इथल्याप्रमाणे त्यांची द्राक्षे विषारी आहेत, त्यांचे घोस कडूच आहेत. त्यांची द्राक्षे कडू जहर आणि द्राक्षारस अजगराचे विषारी गरळासमान आहे, परमेश्वर म्हणतो. अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे, माझ्या भांडारात ती बंदिस्त ठेवली आहे. अनावधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्य घडायची मी वाट पाहत आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकट काळ आलाच म्हणून समजा. मी त्यांना शिक्षा करीन. परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहिल, आपल्या सेवकांवर दया दाखवील, पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन असहाय्य करून सोडेल. परमेश्वर म्हणेल, कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे तुमचा दुर्ग? ते खोटे दैवत तुमच्या यज्ञातील चरबी खाणारे, तुम्ही अर्पण केलेल्यातील द्राक्षारस प्राशन करणारे दैवत कुठे आहेत? तेव्हा त्या दैवतांनीच उठून यावे व तुम्हास सहाय्य करावे. तेव्हा आता पहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे, अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच. त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातातून कोणीही कोणाला सोडवू शकणार नाही. आकाशाकडे बाहू उभारून मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे, हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील. माझी लखलखती तलवार पर्जून मी शत्रूंना शासन करीन. ते याच शिक्षेला पात्र आहेत. माझे शत्रू ठार होतील, त्यांचा पाडाव होईल, ते कैद होतील. माझ्या बाणांची टोके त्यांच्या रक्ताने माखतील आणि माझे तलवारीचे पाते शत्रू सैन्याचा शिरच्छेद करेल. समस्त राष्ट्रांनो, देवाचा प्रजेचा जय जयकार करा, कारण हा देव आपल्या सेवकांच्या बाजूने उभा राहतो. आपल्या सेवकांचा संहार करू पाहणाऱ्यांना शासन करतो, शत्रूला योग्य अशी शिक्षा देतो आणि आपली प्रजा आणि प्रदेश यांच्यासाठी प्रायश्चित करतो. मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्रायलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा म्हणजेच यहोशवा मोशे बरोबर होता. याप्रमाणे मोशेने ही सर्व वचने इस्रायल लोकास सांगण्याचे संपविल्यावर मोशे लोकास म्हणाला, मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा. त्यांचे महत्त्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अवलंबून आहे. त्या योगेच तुम्ही आपल्याला मिळणार त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल. त्याच दिवशी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, मवाब देशात यरिहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्रायल लोकांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील. या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल, कारण तुम्ही दोघांनीही माझ्या विरुद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्रायलासमोर तुम्ही माझा विश्वासघात केला, तसेच मला पवित्र मानले नाही. तेव्हा मी इस्रायलांना देणार असलेली भूमी तू पाहू शकतोस, पण तुझे तेथे जाणे होणार नाही.